ದೇವಿಗುರುಣಾಂ ಚರಣಾಗಲಿದ್ದೆ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಭೂತೆ ಜನಸ್ಯೇ ಚಾಂಗಲಿಕಾಯ ಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾರ ನಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಕುಂಡಲೀ ಕವರ್ಣೇ ಹಾರಿಟ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಸಪಸಂತಿ ಜಯ 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 ಮುಖ್ಯ ದೇವಾಚಾರ ನಿಶ್ಚಯ ಕಾಯ ಹೆ ಪಾಲ್ಯಾನಂತರ ಮುಖ್ಯ ಭಕ್ತಾಚಾರ ನಿಶ್ಚಯ ಸಮರ್ಥಾನಿ ಜೊ ಸಾಂಗಿತ್ಲೇಲಾ ಹೆ ತೊ ಆಪಣ ಪಾಹತೊ ಆಹೋತ ಆಣಿ ಮುಖ್ಯ ದೇವ ಜಸಾ ನಿರ್ಗುಣ ನಿರಾಕಾರ ತಸಾ ಮುಖ್ಯ ದೇವ ನಿರ್ಗುಣ ನಿರಾಕಾರಶಿ ತದಾಕಾರ ಹೋಣಾರಾ ತೊ ಮುಖ್ಯ ದೇವ ಅಶಾ ಪ್ರಕಾರೆ ಮುಖ್ಯ ಭಕ್ತಾಚಿ ಅಶಾ ಮುಖ್ಯ ಭಕ್ತಾಚಿ ವ್ಯಾಖ್ಯಾ ಸಮರ್ಥಾನಿ ಕೇಳಿ ಭಕ್ತ ಆಣಿ ಭಕ್ತಿ ಅನೇಕ ಪ್ರಕಾರಚಿ ಅಸಲಿ ತರಿ ಅಂತತಃ ಈ ಭಕ್ತಿ ನಿರ್ಗುಣಾಶಿ ತದಾಕಾರತೆ ಗಳೂ ಜಾತೆ ಅಸ ಸಮರ್ಥ ಮಂಟಾರ ತ್ಯಾಲ ಸಗುಣಾಚಾ ಆಧಾರ ಅಸ್ತೋ ಮನುಷ್ಯಾಚಾ ದೇಹ ದೇಹಧಾರಿ ಮ್ಹಣೂನ್ ಸಗುಣಚ ಅಸ್ತೋ ತ್ಯಾಮುಳೆ ತ್ಯಾಚಾ ಪಹಿಲಾ ವಿಶ್ವಾಸ ಹಾ ಸಗುಣಾವರ ಅಸ್ತೋ देहाच्या आधाराने तो साधना करत असल्यामुळे सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे या ओळीचा एक अर्थ देहाच्या आधाराने पुढे जात जात साधना करत निर्गुणाची प्राप्ती तो करतो हा आहे आणि दुसऱ्या बाजूने तो स्वतः सगुण म्हणजे देहधारी असल्यामुळं त्याला देह आणि देहाचे गुण याच्या आधाराने साधनेची सुरुवात करावी लागते मग तो देह मूर्ती असो प्रतिमा असो खून असो लिंग असो अथवा व्यक्ती म्हणजे संत किंवा सद्गुरू असो त्यांच्या देहाच्या आधाराने त्याच्यावर विश्वास ठेवून तो साधना करायला सुरुवात करतो आणि अशी साधना करता करता तो निर्गुणाच्या बोधाशी तदाकार होतो तो निर्गुणाच्या बोधाशी तदाकार होतो असं सांगितल्यानंतर तो अकर्ता अभोक्ता कर्म करून अकर्ता भोगून अभोक्ता जन्म मरण रहित आपण आहोत अशा बोधामध्ये येऊन पोचतो त्याचा तसा जरी बोध असला तरी त्याला जो देह लाभलेला असतो तो कर्म करताना दिसतो काही विषय भोगत असताना देखील दिसतो असं असल्यामुळं सामान्य मनुष्याला त्याच्याकडे पाहताना याच्यात विशेष काय आहे हे समजेन असं होतं या समासामध्ये समर्थांना शिष्याने विचारलेला प्रश्न त्याकरताच अशा प्रकारचा आहे तो भोगत असताना दिसतो कर्म करत असताना दिसतो त्याला जन्म मृत्यू आहेत त्याला दुःख यातना देखील देहाला दिसतात कशावरून समजायचं हा अकर्त आहे कशावरून समजायचं हा अभोक्त आहे दुःख असताना तो दुःखाच्या पलीकडचा आहे हे कशावरून समजायचं आणि त्याला समर्थांनी दिलेलं उत्तर आपण पाहतो आहोत मुख्य भक्ताचे लक्षण या सदराखाली समर्थ उत्तर देताना असं म्हणतात की अशा व्यक्तीला ओळखण्यासाठी जो ज्ञानी आहे त्याला ओळखण्यासाठी ज्ञानीच हवा त्याची दृष्टी ज्ञानाची असेल तर काही एक अनुभव घेणारा असेल तरच त्याला समजतं की हा करून अकर्ता आहे, भोगून अमुक्त आहे. अनुभवी अनुभवी असीच कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देह भाव गळे, विदेही देखता. योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा, असं समर्थ म्हणाले. स्वामीजी म्हणतात की पावसला गेल्यानंतर स्टँडला उतरलो आणि देसाईंच्या घराच्या अनंत निवासकडे जाणाऱ्या पुलावर पाऊल टाकल्यावर मला एका शांतीचा अनुभव आला. मला असं वाटायला लागलं की एक महात्मा या भागामध्ये वस्ती करून आहे. स्वरूपानंदांकडे अजून गेलोही नाही आणि स्वामीजींच्या दर्शनांनी त्यांना असं वाटलं की आपण ज्ञानेश्वरीमध्ये जी भक्ताची लक्षणं, ज्ञानी पुरुषाची लक्षणं जी अनेक प्राप्त पुरुषांची लक्षणं पाहतो, तर त्या लक्षणांनी युक्त असा पुरुष या पलंगावर बसलेला आहे. कसं काय समजलं? स्वरूपानंदांच्या ठिकाणी असं काय दिसलं म्हणून त्यांना असंच समजलं, त्यांना असं जाणवलं? तशी दृष्टी असल्याशिवाय ते समजत नाही. आपण आपल्या कर्मांपासून अलिप्त राहण्याचा जो प्रयत्न करतो त्याला कर्मापासून अलिप्त असलेला कर्मयोगी समजतो. कशा अर्थाने समजलं? थोडस खालच्या प्रतीचं उदाहरण गोष्ट म्हणून सांगितलं जातं. याबाबत स्वामीजी सांगायचे, मजनूंनी लैलाला पाहिलं आणि लैला परत दिसावी आणि आपल्याला मिळावी म्हणून त्याला जणू वेळ लागला. तो रस्त्याने फिरू लागला, लैलाला हात मारत रस्त्याने फिरू लागला. सगळीकडे शोधू लागला आणि लैला मिळाल्याखेरीच आपलं जीवन व्यर्थ आहे असं त्याला वाटायला लागलं. त्याला जणू वेळ लागला. तेव्हा राजाने त्याला अटक केली. सांस्कृतिक वातावरण बिघडवणारा आणि नैतिक मूल्य न सांभाळणारा असा नागरिक त्याला अटक केली. तो म्हणाला की काही झालं तरी मी लैलाशी लग्न करेन आणि लैला मिळाल्याखेरीज मला स्वस्थता मिळणार नाही. प्रधानांनी असं सांगितलं की लैलाची गोष्ट सोडून द्या, याला विवाह करायचा आहे. म्हणून त्याच्यापुढे 5-7 अतिशय सुंदर अशा तरुण मुली उभ्या केल्या, याच्यातल्या कोणालाही तू निवड. तर तो म्हणाला की लैलासारखी एकही सुंदर नाही असं म्हणतात. लैलामध्ये असं काय आहे? तेव्हा तो म्हणाला की लैलामध्ये काय आहे हे समजायला मजनूची दृष्टी पाहिजे. तुम्हाला समजणार नाही अशी गोष्ट सांगून स्वामीजी देखील म्हणायचे की तशी जर दृष्टी नसेल तर संतांना ओळखण्यासाठी देखील दृष्टी हवी, ज्ञानी पुरुषाला ओळखण्यासाठी देखील तशी दृष्टी हवी, तशी व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित होते. असं सांगून समर्थांनी बाह्य दृष्टीने संतांना पाहू नये, ज्ञानी पुरुषाला अथवा भक्ताला पाहू नये, त्याचं जर अंतर शोधू गेलं तर तो नित्य निरंतर, तो नित्य आपण आहोत अशा बोधामध्ये असतो. त्याच्या अंतःकरणात विकार काही आहेत का असं शोधायला जाणारे निर्विकार होऊन जातात. तो केवळ परमात्म्याशी तदाकार झालेला असतो आणि त्याची बाह्य कर्म अतिशय निर्मळ असतात असं सगळं हळूहळू समजायला लागतं. त्याचं भक्तियुक्त अंतःकरण समजायला सुरुवात होते. असं सांगून मग समर्थ म्हणतात की जसा मुख्य देव निर्गुण तसा साधू मुख्य भक्त हाही निर्गुण. देव निराकार निर्गुण लोकभावीती पाषाण पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा. मुख्य देव हा निराकार निर्गुण लोक पाषाणाला मुख्य देव असं समजतात. पाषाण हा कालांतराने फुटतो. निर्गुण आहे तो अव्यय आहे तो फुटणारा तुटणारा नाही. देव सदोदित संचला लोकी बहुविध केला. देव हा सर्व ठिकाणी फिरून राहिलेला आहे. देवा नाही रूप देवा नाही नाम देव तो निष्काम सर्वा ठाई. नवल वाटले देव गोंधाटले देव गोंधाटले मागे पुढे. चोखा म्हणे माझा संदेह फिटला देव प्रगटला देहा ठाई. देहाच्या आत तो निर्गुण निराकार शुद्ध जाणीव स्वरूप असा आहे आणि तो देव आहे. तो देहाच्या ठिकाणी प्रगट होतो पण देह तो नसतो. पाषाण फुटतो पण देवाची भावना फुटत नाही. ती भावना ज्याच्या ठिकाणी येते तो त्याला देव ती अंतिम सत्ता ही सर्वत्र सदोदित आहे असाच भाव राहतो. तो ऑमनी प्रेझेंट म्हणजे एकाच वेळेला सगळीकडे उपस्थित असणारा असा राहतो. देव सदोदित संचला लोकी बहुविध केला परंतु बहुविध झालाय तो घडे ना. लोकांनी पुष्कळ त्याला बहुविध केला पण तो बहुविध झाला नाही. म्हणजे एकापेक्षा दुसरा वेगळा दुसरापेक्षा तिसरा वेगळा असा झाला नाही. सर्व देवांच्या ठिकाणी एकच तो भरून राहिला. तोच शिव झाला तोच दत्त झाला तोच कृष्ण झाला तोच राम झाला. तोच ज्ञानेश्वर भारत झाला तोच येशू झाला तोच झरदृष्ट झाला तोच महम्मद झाला. ज्याला ज्याला हा बोध झाला तो देवाशी तदाकार होऊन गेला आणि तो देव म्हणून ओळखला गेला. लोभी धन साधू गेले तव ते धनची होऊन ठेले. परमार्थामध्ये असं आहे की या आत्मधनाच्या लोभाने प्रेरित झालेला लोभी म्हणजे साधक आत्मधन साधून जायला लागतो. तेव्हा आत्मधन मिळवण्याच्या ऐवजी तो धन होऊन राहतो. म्हणजे आत्मधन वेगळा आणि मिळवणारा वेगळा. जसं तुमच्या घरात तुमचं धन तिजोऱ्यांमध्ये भरलेलं आहे तुम्ही वेगळे आणि तुमचं धन वेगळं ते कपाटामध्ये साठवलेलं आहे. ते तुमच्या काय फिक्स डिपॉझिट रिसिप्ट असतील त्याच्यात साठवलेलं आहे. इथं तसं नाही. लोभी धन साधू गेले तव ते धनची होऊन ठेले. साधना करता करता बुद्ध देव झाले. साधना करता करता समर्थ रामरूप झाले. मग ते भाग्यपुरुषी सेविले सावकाश. मग त्यांच्याकडे जे गेले त्यांना त्याचा लाभ झाला, आपला लाभ होतं हेही त्यांना कळेना अशी स्थिती झाली. तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी विवेके आत्मनिवेदनी आत्मरूपी. साधू हा आत्मज्ञानी झाला, आत्मबोधाने त्याला पूर्ण समाधान प्राप्त झालं. विवेके आत्मनिवेदनी आत्मरूपी, विवेकानी त्याच्याजवळ जे माझं म्हणून होतं त्या सगळ्याचं समर्पण झालं आणि तो आत्मरूप होऊन राहिला. जळून काष्ठाचा आकार अग्नि दिसे काष्ठाकार, तरी काष्ठ होईल हा विचार बोलवचा नाहीये. लाकडाला अग्नीचा स्पर्श झाला, अग्नी लागला, तेव्हा तो अग्नी लाकडाच्या आकाराचा दिसायला लागला. पण अग्नी निराळा आणि काष्ठ निराळा, तसं ज्ञानाचा स्पर्श देहाला झाला, देह ज्ञान स्वरूपच झाला. यद्वत घटोपी मृण्मयः तावत देहः अपि चिन्मयः, असा वेदांताचा शेवटचा सिद्धांत आहे. वेदांत असं म्हणतो सांगतो की मनुष्याचा देह ज्या पुरुषाचा देह ज्ञानाला प्राप्त होतो त्याचा देह देखील ज्ञान स्वरूप दिसायला सुरुवात होते. आपण 1-2-5 मिनिटं थांबू. जळून काष्ठाचा आकार अग्नि दिसे काष्ठाकार, तरी काष्ठ होईल हा विचार बोललोच नाहीये. काष्ठ निराळ आणि काष्ठाला लागणारा लागलेला अग्नि निराळ, ज्ञानी पुरुषाच्या देहाच्या योगाने त्याचं ज्ञान प्रकट होत असत. चंदनाचे हात बाह्य ही चंदन, परिसा नाही हीन कमळे अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साकर अवधी गोड, तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवगुण दिसेची ना. त्याचा देह देखील महिम्यानं चढलेला असतो. कर्पूर असे तो जळता दिसे, तैसा ज्ञानी देह भासे. जसा कापूर जळताना दिसतो, तुकाराम महाराज म्हणतात मग तुकार म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनेनी पाप पुण्य आमचा. जसा कर्पूर जळत असताना दिसावा तसा ज्ञानी पुरुषाचा देह, तयास जन्मविता कैसे कर्दळी उदरी. जसा कर्पूर जळून संपायचा आणि संपला की संपला, तसं ज्ञानी पुरुषाचा देह संपला की पुन्हा जन्म नाही, संपला तसा पुरुष परत होणार नाही. भगवंतांची निर्मिती देखील तशी विलक्षणच म्हणायला पाहिजे. एक महावीर झाले, परत तशी निर्मिती नाही. त्यांचा देह झाला, त्यांचं रूप होतं, त्यांचा उपदेश होता. एक ज्ञानेश्वर महाराज झाले, परत तशी निर्मिती नाही. एक तुकाराम महाराज झाले, एक भगवान श्रीकृष्ण झाले, एक रामचंद्र झाले, एक येशू झाले, परत येशू होणं नाही, परत होईल कोणीतरी, बुद्ध पुरुष होईल पण त्याला रामकृष्ण नाव असेल, परत कोणीतरी होईल त्याला स्वरूपानंद नाव असेल, पण तशी व्यक्ती परत नाही. जसा कर्पूर जळाला जळत असताना दिसतो तसा ज्ञानी पुरुषांचा देह तुमच्या देखत व्यतीत होऊन जातो. स्वामीजींचा देह आपण पाहिला, आता परत कर्दळीच्या उदरामध्ये तसा कर्पूर निर्माण होणार नाही. कर्पूर होती पण आता जळून गेलेल्या कर्पूराला परत कर्दळीच्या उदरात जन्मविता येत नाही. बीज भाजले उगवे ना, वस्त्र जळाले उकले ना, मोघ निवडिता निवडे ना गंगे नव्हे. ते म्हणतात ना, जन्म मृत्यू आम्हाला प्रत्यक्षात दिसतो ज्ञानी पुरुषांना, आणि तुम्ही नाही कसे म्हणताय, याच्यावर समर्थ उत्तर देत आहे. तुम्हाला जे दिसत आहे ते जेव्हा तुमच्या डोळ्यासमोरून जाईल तेव्हा परत तसं होणार नाही. परत कर्दळीच्या उदरामध्ये तसा कापूर, तो कापूर. जसं बीज भाजलं की मग त्याचं उगवणं परत उगवणं अशक्य. वस्त्र जळाले उकले ना, मोघ निवडिता निवडे ना गंगेमध्ये. देह ठेवला आणि ज्ञानी पुरुष परमात्मा तत्वाशी समरस होऊन गेला. जसं गंगेमध्ये नाना ओघ येऊन मिळाले पण त्याची निवडानिवड करता येत नाही. हे पाणी ओढ्यातून आलं आणि हे पाणी या नदीतून आलं, गंगा सरिता संगम झाला. त्या संगमा आधी जी सरिता होती ती सरिता आता गंगेमध्ये दाखवता येत नाही, वेगळे पडावे. तसा ज्ञात्याचा देह व्यतीत झाला, त्याने देह त्याग केला. जसं ओघ गंगेमध्ये मिळावा तसं घडलं. मोघ गंगे मागे दिसे, गंगा एक देशी असे. गंगेच्या माग तो ओघ स्पष्ट दिसतो पण गंगेत मिळाली. ही एक जिनसी गंगा फक्त जशी दिसावी, साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत. देह गेल्यानंतर साधू नाही बनत दिसत आणि आत्मा सर्व गत, ते आत्मरूप होऊन मिसळून जात. कुंडीकर महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या संप्रदायामध्ये पुष्कळ भवती न भवती म्हणतात तसं झालं. अंबुरा महाराज संप्रदाय चालवत होते, तरी देखील आणखी कोणी आम्हालाही माहिती आहे, आम्हालाही अधिकार आहेत. अशा रीतीने अंबुराव महाराजांचा अधिकार नाकारणारे लोक देखील होते. तेव्हा कोणी असं म्हणालं की ते अमुक अमुक म्हणत होते की महाराजांनी समक्ष येऊन मला सांगितलं की तू असं असं कर. अंबुराव महाराज म्हणाले, या हाताने महाराजांच्या देहाला अग्नी दिलेला आहे, मी अग्नी दिलाय, महाराजांचा देह परत येईल कसा? अशा खोट्या गोष्टी परमार्थ चालणार नाही. एकदा देह भस्मीभूत झाला तो परत दिसला आणि मला त्यांनी असं सांगितलं ते खोट, असं म्हणाले. स स्मरण नव्हे लोखंड, साधूस जन्म थोतांड, अज्ञान प्राणी जड मूढ तयास हे उमजायची ना। लोखंड ते लोखंड, सुवर्ण ते सुवर्ण, सुवर्ण हे कधी लोखंड होत नाही। साधूला जन्म हे थोतांड, साधू जन्माला येतो तेव्हा देखील अजन्म आपण आहोत अशा बोधात एकदा आला की त्या बोधातून कधीही जात नाही। अज्ञान प्राणी जड मूळ तयास हे उमजेची ना। मुळी सर्वाकार देखिली एक द्याला एके ओळखिली। झाडाचं मूळ कधी कधी मुळ रस्त्यावर अशी असावी असतं, पेढी वाकडी अशी मागी वाहून गेलेली असते, मुळ उघडं पडलेलं असतं तसं दिसतं आणि अर्धवट प्रकाश आणि अंधार अशा संधी प्रकाशामध्ये दृष्टीभ्रम होतो। ते मूळ पाहून एक भ्याला पळून गेला आणि एकाने ओळखलं की हे हा सर्प नाहीये, हे झाडाचं मूळ आहे। दोघांची अवस्था देखिली सारखीच कैसी, दोघे एकसारखे कसे म्हणावे। हाती धरिताही डसेना हे एकासही भासेना। एखादा लक्षात ज्याला आलं की मूळ आहे तर तो त्याला हात लावतो, काही साप नसतो त्याला चावायला, आणि दुसऱ्याला तशी हिंमतच होत नाही। तरी ते तयाची कल्पना तयासीच पाठी, आता तुटला अनुमान ज्ञानी यास कळे ज्ञान। जो ज्ञानी आहे त्याला ज्ञान कळावं कळत, ज्याला ज्ञानाची थोडीफार दृष्टी प्राप्त झालेली आहे त्याला ज्ञान कळत। दृष्टी जरी बधिर झाली तरी ज्ञानी पुरुष ज्ञानी वाटत नाही। रामकृष्णांकडे एक मुलगा यायचा मोठ्या भक्तीभावानी आणि गंगा ओलांडताना नावेतून जाताना एकदा त्यांना तो दिसला। बराच काळ त्यांच्याकडे आलेला नव्हता आणि रामकृष्णांना पाहून म्हणाला, काय पुजारी बुवा बरं आहे ना, बरं चाललंय ना। रामकृष्ण शेजारच्या भक्तांना म्हणाले की याला जरा पैसा वगैरे मिळालेला नसतो। म्हणून चांगल्या माणसाची बुद्धी देखील जरा बधीर झाली विषयांमुळं विकारांमुळं त्याच्या स्वार्थाच्या प्रेरणांमुळं त्याच्या विषयवासनांमुळं तरी देखील संत हे पूर्वी भासले तितके भावत नाहीत, पूर्वी त्यांना भावलेले असतात तितके भावत नाहीत। हा दृष्टीभ्रम आहे आणि ज्यांची दृष्टी पूर्णपणाने ग्रस्त झालेली आहे कामना वासना महत्वाकांक्षा स्वार्थ त्यांना तर सगळं जग एकसारखं दिसतं, आपल्या सुखाचं साधन दिसतं, त्यांना संत काय, त्यांना संत ओळखू येत नाही। आता तुटला अनुमान ज्ञानी यास कळे ज्ञान, अज्ञानास जन्म मरण चुकेचे ना। एका जाणण्यासाठी लोक पडिले आटाटी, नेणपणे हिंपुटी होती जन्म मरणे। अशा रीतीने हा जो मुख्य भक्त आहे या मुख्य भक्ताला ओळखायचं कसं हा विषय समर्थांनी सांगितला। जर कामनेची दृष्टी असेल तर विकारांनी दृष्टीवर परिणाम झालेला असेल तर संत ओळखत नाही, संत ओळखता येत नाही। त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे, संसार म्हणजे महापूर, माझी जळजळे अपार डंखू धावती विकार काळ, विकार काळ सर्प, आशा ममता देही देडी, सुसरी करिता ती तडा तोडी। संसार रूपी महापुराचं वर्णन समर्थांनी करायला सुरुवात केली। नेऊन दुःखाचे साकळी माझी घालती, अहंकार नकळे उडविले, नेऊन पाताळी उडविले, तेथून या सोडविले नवचे प्राणी। काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मच्छर ओहटेना काही केल्या, भुली पडली वासना घामीण पडली कळा, घालून वेटाळे पमी कळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक, माझा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, उडताही न सोडी तुमचे कुळाभिमाने, भ्रांतीचे पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहंतेचे काबिरे भूतबाधा, बहुतेक आवर्ती पडिले। आणि जवळपास बहुतेक म्हणजे सर्वच याच्या भोऱ्यात अडकले या महापुराच्या। प्राणी वाहातची गेले, जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे, याच्यामध्ये ज्यांनी भावार्थ बळाने भगवंतांना हाक मारली कळवळून, देव आपण घालून उडी, तयासी नेले पैल खडी, येर ते अभाविके बापुरी, वाहातची गेली। संसार हा एक प्रकारे महापुरासारखा आहे, त्या महापुरामध्ये तुम्ही वाहून जात आहात, आणि विषारी काळ सर्प दंख करू पाहत आहेत, कधी घेऊन जाईल काळ सांगता येत नाही, मृत्यूला वय नाही। नवजात अर्भकापासून तरुण वयामध्ये मध्यम वयामध्ये ज्याच्या जबाबदाऱ्यांनी पुऱ्या झाल्या नाही, आणि सगळं आयुष्य व्यतीत केलं, आता जरा चार सुखाचे दिवस आहेत, या सगळ्या आपल्या कल्पना असतात। आता जरा चार सुखाचे दिवस आहेत म्हणजे साठी पासष्टी, आता जरा स्थिर स्थावर झालं म्हणजे तेव्हा मृत्यू नको असं वाटतं, मृत्यू पाहत नाही। हा जो काळ सर्प असतो तो डंख करायला तयारच असतो, त्यामुळे या महापुरामध्ये पहिली भीती काळसर्पाची। त्याच्यातून वाचत वाचत कसा तरी वाहत असताना आशा ममता यांची बेडी जणू पडलेली आहे, आशेपासून सुटता येत नाही, ममतेपासून सुटता येत नाही, आणि सुसर मागं लागलेली आहे, ती तोडते आहे सगळ्या बाजूनी, दुःखरूपी संकट प्राप्त होत आहे, त्याच्यात अहंकार सांभाळत आहे, अहंकार रूपी मगर ती कधी उचलेल आणि पाताळापर्यंत घेऊन जाईल सांगता येत नाही। काम मगर मिठी तिरस्कार आदि विकार, मद मत्सर वासना धामीण पडली गळा, एवढं कमी का काय, पण आपल्या डोक्यावर सगळा भार आहे प्रपंचाचा अशी भावना, जे मी नसेल तर प्रपंच चालणार नाही। स्वामीजी म्हणतात की जन्म झाला आणि आई गेली तो पुण्याचा कलेक्टर होतो, तुमच्या बाजून काही अडत नाही, तुम्हाला जे असं वाटतं की मी असलो पाहिजे संसारात, मुलांचं कसं व्हायचं, ते प्रपंचाचं ओझ माथ्यावर वाहतो आहे, ते घेऊन माझे माझे असं म्हणतो आहे, खरं म्हणजे बोलतो आहे, कुळाभिमान मागं लागलेला आहे, भ्रांतीचा अंधार त्याच्यामध्ये अभिमान जोराने नागवलेला आहे, लाभे आले अहं त्याचे कामिरे भूत बाधा, अशा प्रकारे जे संसार महापुराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, आणि याच्यामधून जर सुटायचं असेल तर भावार्थ बळाने देवाला हाक मारल्याखेरीज पर्याय नाही, अशा वेळेला देव आपण घालून उडी तयासी नैवे पैल थडी, येर ते अभाविके बापुरी वाहत जी देवी, हे काय आहे
गीतो योगी थोरविहारी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत
जय जय जय।